आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा. महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेल्यामुळे राज्यातली 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर गेल्याची काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची टीका. महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्य प्रगतीपथावर पुढं गेलं असून यानंतरही पुढंच नेऊ अशी मुख्यमंत्र्यांची धुळ्यातल्या प्रचारसभेत ग्वाही. इफ्फी चित्रपट महोत्सव आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाचेच अध्यक्ष म्हणून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती. आणि महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड कायम ठेवत भारताची जपानवर 3-0 अशी मात. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार संपायला आता आज आणि उद्या असे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आज रविवार असल्यानं विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आज ठिकठिकाणी सभा घेतल्या. महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले यामुळे राज्यातली 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर गेली अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्या आज गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या,
जितने रोजगार बनने थे, जितनी इंडस्ट्री आनी थी, वो आस्ते आस्ते महाराष्ट्र से बाहर चली जा रही. लगभग 10 लाख करोड़ का निवेश यहाँ से हटा है. 8 लाख नौकरियाँ महाराष्ट्र से बाहर चली गई हैं. 6,000 से ज्यादा कंपनियां बंद हो चुकी हैं. ये आज महाराष्ट्र की स्थिति है.
केंद्र सरकार महत्वाची बंदरं, विमानतळं आणि अन्य सरकारी कंपन्या उद्योगपतींच्या घशात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात 2.5 लाख रिक्तपदं असून बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. युवक आत्महत्या करत आहेत. त्यांच्यासाठी काही करण्याऐवजी सरकारनं उद्योगपतींचं 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं हे धोरण चुकीचं आहे असं त्या म्हणाल्या. जातनिहाय जनगणना करायला आणि आरक्षणाची मर्यादा 50% वाढवायला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का घाबरतात असा सवाल त्यांनी या सभेत केला. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते. प्रियंका गांधी यांनी आज नागपुरात रोड शो केला. त्याला नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढं गेलं असून यापुढेही आपण ते पुढेच नेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळ्यात साक्री इथं झालेल्या प्रचारसभेत दिलं. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा यासाठी आपण केंद्र सरकारची मदत घेतली. त्यानंतर सोयाबीनला प्रति क्विंटल 4,892 रुपये किंमत देण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. नंदुरबार जिल्ह्यात धडगाव इथंही त्यांनी आज प्रचारसभा घेतली. आचारसंहिता संपल्यानंतर मोलगी तालुक्याची निर्मिती करण्याचं आश्वासन शिंदे यांनी या सभेत दिलं. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय होईल असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारनं राज्यात जी विकास कामं केली आहेत त्यामुळे राज्यातला मतदार नक्कीच महायुतीच्या बाजूने उभा राहील असा विश्वासही चौहान यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो केला. महाविकास आघाडीची समारोपाची जाहीर सभा आज मुंबईत होत आहे. या सभेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर वाढवण आणि मोर्बे बंदर होऊ देणार नाही असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोईसर इथल्या प्रचारसभेत सांगितलं. आपण विकासाच्या नाही तर विनाशाच्या विरुद्ध असून पालघर जिल्ह्याचा विकास महाविकास आघाडी करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं पण भारतीय जनता पार्टीनं मात्र देशात फूट पाडण्याचं काम केलं अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केली. नागपूरजवळ उमरेड इथं प्रचारसभेत ते बोलत होते. राज्यात आता मतदारांना सरकार बदलायचं आहे आणि हे खोटं सरकार पाडायचं आहे असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. त्यानंतर खरगे यांनी सांगली इथंही प्रचारसभा घेतली. महाराष्ट्रातलं सरकार हे चोरीचं सरकार असल्याची टीका यावेळी खरगे यांनी केली. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज सांगली जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते. ही उत्कंठा कळसाला पोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या 23 तारखेला. म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा. ऐकायला विसरू नका 23 नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा.
बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा महोत्सव 20-28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आला आहे. आशुतोष गोवारीकर यांनी या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त केला असून काळानुसार विकसित होणारा सिनेमा पाहण्यासाठी या महोत्सवापेक्षा दुसरी चांगली संधी नाही असं म्हटलं आहे. महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज भारतानं जपानवर 3-0 अशी मात करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. बिहारमध्ये राजगीर इथं हा सामना झाला. भारताच्या नवनीत कौर आणि दीपिका कुमारी यांनी आपल्या खेळाची कमाल दाखवत हा विजय मिळवून दिला. आता या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मंगळवारी पुन्हा भारताच्या संघाची लढत जपानशी होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी आज द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा त्यांनी घेतला. संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात नायजेरियाबरोबरच्या भागीदारीला भारताच्या दृष्टीनं महत्त्व असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. नायजेरियातला सर्वोच्च सन्मान ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला असून त्याकरता मोदी यांनी तिनुबू यांचे आभार मानले. हा केवळ व्यक्तिशः आपला सन्मान नव्हे तर सर्व भारतीयांचा सन्मान असून भारत नायजेरिया यांच्यातल्या दृढ संबंधाचं प्रतीक असल्याची भावना प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासात अग्रणी भूमिका निभावली असून मराठी माणसाला सक्षम बनवलं असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी आज पुण्यात बसपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली. स्वबळावर सरकार आणण्याचा बसपाचा प्रयत्न आहे, परंतु ते मिळालं नाही तर बहुमत मिळवून सरकार बनवणाऱ्या पक्षाला आपला पाठिंबा राहील असं मायावती यांनी यावेळी जाहीर केलं. विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान करून लोकशाहीतला आपला हक्क आणि कर्तव्य बजावण्याचं आवाहन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त विज्ञान प्रसारक डॉ संजय पुजारी यांनी पपेट शोद्वारे केलं आहे.
मतदानाचा पवित्र हक्क हा लोकशाहीने दिलेला मोठा हक्क आहे, भारतीय संविधानाने दिलेला मोठा हक्क आहे. या भारतीय संविधानाच्या हक्काचं तुम्ही पालन करा. हो, आम्ही मतदान करणार, आम्ही सारे मतदान करणार. न घाबरता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता आम्ही मतदान करणार. तुम्हीही करा, 100% मतदान करा आणि आपली लोकशाही टिकवा.
हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्यात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा. महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेल्यामुळे राज्यातली 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर गेल्याची काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची टीका. महायुतीचं सरकार आल्यानंतरच राज्य प्रगतीपथावर पुढं गेलं असून यानंतरही पुढंच नेऊ अशी मुख्यमंत्र्यांची धुळ्यातल्या प्रचारसभेत ग्वाही. इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाचे अध्यक्ष म्हणून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती. आणि महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवत भारताची जपानवर 3-0 अशी मात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.